विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आज पुण्यातल्या फुलेवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी फुलेवाड्यातील महात्मा फुले यांच्या स्मारकाला अभिवादन केलं. पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी महानगरपालिकेतील महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात 13 ते 19 एप्रिल दरम्यान जागर संविधानाचा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या उपक्रमांतर्गत येत्या 13 तारखेला 12 वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्मोत्सव सोहळा साजरा केला जाणार असून त्यामध्ये धम्मवंदना, भीमस्तुती, भीमस्मरण आणि फटाक्यांची आतिषबाजी यांचा समावेश आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रदेश संघटन सचिव परशुराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातल्या गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणी पुणे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनाला सादर करण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दिली. या प्रकरणात धर्मादाय सहआयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं आपला चौकशी अहवाल 8 एप्रिल रोजी विधी आणि न्याय विभागाकडे सादर केला आहे. या दोन्ही चौकशी अहवालांवर राज्य शासनानं तातडीनं कारवाई करावी अशी मागणी राज्य महिला आयोगानं केली आहे. पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील डोंगरमाथा डोंगर उतार आणि जैवविविधता उद्यान नियमावली तयार करण्यासाठी अभ्यासगट समितीची स्थापना करण्यात आली आहे. निवृत्त अधिकारी रमानाथ झा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती राज्य सरकारला 1 महिन्यात अहवाल सादर करणार आहे. नागरिकांच्या हरकती आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सूचनांचा अभ्यास करून ही समिती अहवाल सादर करेल असा विश्वास नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग्लोबल कॉव्हेनंट ऑफ मेयर्स फॉर क्लायमेट अँड एनर्जी या आंतरराष्ट्रीय करारात सहभागी झालेली आहे. हवामान बदलांशी लढण्यासाठी जगभरातील शहरांनी एकत्र येऊन हा करार केला आहे. यामध्ये 144 देशातील 13,700 अधिक शहरं सहभागी झाली आहेत. यामुळे शहराला हवामान बदलासंदर्भात तांत्रिक मदत, प्रशिक्षण, उपयुक्त माहिती तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी ठरलेले उपाय वापरण्याची संधी मिळणार आहे असं मत पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केलं. पुणे जिल्हा परिषदेच्या 303 शाळा मॉडेल शाळा करण्यासाठी प्रयत्न सुरू असून इतर शाळांसाठीही सुविधा देण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्याच काही तंत्रस्नेही आणि प्रयोगशील शिक्षकांची प्रशिक्षक म्हणून मदत घेतली जाणार आहे. या शाळांमध्ये असलेल्या कमतरता पूर्ण करण्यासाठी उपाययोजना केल्या जाणार असल्याचं पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी सांगितलं. रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी गणवेश म्हणून पांढरा बुशर्ट आणि खाकी पॅन्ट परिधान करणं तसंच गाडीची कागदपत्रं जवळ बाळगणं आवश्यक आहे असं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी कळवलं आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बारामती प्रादेशिक कार्यालयाच्या वतीनं इंदापूरमध्ये 15 एप्रिल रोजी तर कुरकुंभ दौंड इथं 16 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वारस नोंदी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात इंदापूर आणि दौंड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्या आणि भूखंडधारकांच्या समस्या सोडवण्यात येणार आहेत. संबंधितांनी या ठिकाणी उपस्थित राहून वारस नोंदी करून घ्याव्या असं आवाहन प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांनी केलं आहे. पुणे महापालिकेतर्फे लवकरच 10 ठिकाणी आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ नीना बोराडे यांनी आज आकाशवाणीशी बोलताना ही माहिती दिली. नियोजित 25 ठिकाणांपैकी 15 ठिकाणी दवाखाना सुरू करण्यात तांत्रिक अडचणी आहेत. महापालिका आयुक्त आणि आरोग्य मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची याबाबत लवकरच बैठक होणार असून तांत्रिक अडथळे दूर होतील असा विश्वास डॉ बोराडे यांनी व्यक्त केला. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 23.8 दशांश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्या दुपारनंतर आकाश अंशतः ढगाळ राहील तसंच तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं पुणे वेधशाळेनं म्हटलं आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.